उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यास माझा सप्रेम नमस्कार. पुन्हा एकवार आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही परमेश्वराचे पवित्र वचन आपण कशाप्रकारे वाचावे आणि त्यामध्ये परमेश्वर आपणाला काय सांगतो ते कशाप्रकारे समजून घ्यावे याविषयी शिकत आहोत. परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं की तुझे वचन माझ्या पावलाकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. होय श्रोत्यानो, आत्मिक जीवनामध्ये चालत असताना परमेश्वराचे पवित्र वचनच आमच्या मार्गाकरिता प्रकाश आहे आणि ते आमच्या पावलाकरिता दिवा आहे. हे वचन आम्हाला निरंतर वाचण्याची गरज आहे, समजण्याची गरज आहे आणि ह्यानुसार चालण्याची गरज आहे. पुष्कळदा आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो परंतु ते समजून घेत नाही. वाचायचं म्हणून वाचतो, त्यानुसार आम्ही चालत नाही आणि त्यामुळेच आमचे आत्मिक जीवन फार निर्बळ असे होते. आमच्या आत्मिक जीवनामध्ये जर आम्हाला वाढायचे असेल तर परमेश्वराच्या वचनानुसार आम्हाला चालण्याची गरज आहे. आज सुद्धा आपण पाहणार आहोत की आम्ही परमेश्वराच्या वचनाचे अध्ययन कसे करावे, परंतु त्यापूर्वी आपणासाठी मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत. श्रोत्यांनो, मला खात्री आहे की ह्या गीताच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि अध्ययनासाठी आपल्या मनाची तयारी झालेली आहे. ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ जिवंत परमेश्वर पित्या, तुझ्या थोर पराक्रमी सामर्थ्य नावाला शतशः धन्यवाद देत तुझी स्तुती आणि प्रशंसा करीत आम्ही तुझ्या चरणाशी येत आहोत. पवित्र प्रभू, तुझ्याच कृपेने आज आम्ही जिवंत आहोत. आम्ही जगत आहोत ही तुझीच दया आहे. तू आम्हाला सर्व काही पुरवलेला आहेस. तू आमचा रक्षक, आमचा मेंढपाळ झालेला आहेस. प्रभू दयाळा, आम्हाला माहीत आहे की आम्ही अनेकदा चुकलो आहोत. आम्ही तुला कित्येकदा दुखवलेलं आहे. आम्ही तुझ्या आज्ञा पाळलेल्या नाहीत. आमच्या सर्व अपराधांची आम्हाला क्षमा कर. आज पुन्हा एक वार प्रभू तू आम्हाला जवळ घे, आम्हाला स्पर्श कर. आमचे जितके विकार आहेत ते दूर कर, आम्हाला आरोग्य पुरे. पवित्र प्रभू, आमच्या कुटुंबावर तू आशीर्वाद पाठव. तुला माहीत आहे की आज आमच्या कुटुंबामध्ये किती संघर्ष आहे, कशा प्रकारचे वातावरण आहे, आपसात भांडणं आहेत, गैरसमज आहेत. प्रभू, आमच्या कुटुंबामध्ये तू प्रेम आणि ऐक्य स्थापित कर. जे बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी नाही, काहीच कामधंदा नाही, त्यांना तू नोकरी मिळू दे. प्रत्येकाची गरज तू जाणतोस प्रभू. आज आमची आत्मिक स्थिती तुला ठाऊक आहे. तुला माहीत आहे की आम्ही आत्मिक रूपाने आज कोणत्या अवस्थेत आहोत. म्हणून तू आमच्यावर दया कर, कृपादृष्टी कर. आजच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोल, आमचे आत्मिक नेत्र तू उघड. हो दे प्रभू, की आज अनेकांची ख्रिस्ताशी ओळख पटावी, त्यांना सुद्धा तारणाचा अनुभव प्राप्त व्हावा. मी सर्व लहान थोर श्रोत्यांना तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे. म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, पवित्र शास्त्राच्या अध्ययनासाठी आम्हाला मननाची गरज आहे. जुन्या करारात आपण वाचतो की देवाचे वचन इस्रायलाच्या संतानांसाठी सतत त्यांच्या समोर असावे असा त्यांना देवाचा आदेश होता आणि त्यामागे त्यांनी त्यावर मनन करावे हा उद्देश होता. जुन्या करारातील अनुवादाचे पुस्तक 6:6-9 या वचनांमध्ये परमेश्वराने त्यांना आदेश देऊन सांगितले. अनुवादाचे पुस्तक 6:6-9 वचने, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. श्रोत्यांनो, प्रभू परमेश्वराने विशेष आदेश दिला आहे असे कोणाला वाटत असेल, पण तुम्ही तुमच्या घराबाहेर रस्त्यावर पहा, तुम्हाला असंख्य जाहिराती दिसतील. त्या जाहिरातींच्याद्वारे तुमच्या समोर सतत अनेक मोह ठेवल्या जातात. परमेश्वराने फार पूर्वी याच तत्वाचा उपयोग इस्रायलाच्या आध्यात्मिक स्वास्थ्याकरिता केला होता. त्यांनी देवाचे वचन सतत आपल्यासमोर ठेवावे, त्यापासून भकू नये, त्यावर मनन करावे हा त्यामागचा उद्देश होता. परमेश्वराला माणसाचा स्वभाव चांगला माहीत आहे आणि म्हणूनच त्याने इस्रायली लोकांना आदेश देऊन सांगितले की त्यांनी देवाचे वचन त्यांच्या दारांच्या कपाळपट्टीवर लावावे, ते हाताला चिन्हा दाखल लावावे, ते आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबवावे आणि त्याविषयी नेहमी बोलावे. परमेश्वराने त्याच्या लोकांना त्याच्या वचनावर मनन करायला सांगितले. आज आम्ही परमेश्वराच्या वचनाविषयी परमेश्वराविषयी किती अधिक आपल्या लेकरांशी बोलतो. काय आमचा विषय कधी परमेश्वराची दया, त्याची कृपा, त्याची विश्वास योग्यता, त्याचे प्रेम हा असतो, किंवा जगातील दुसऱ्या गोष्टींविषयी आम्ही खूप बोलत राहतो? प्रश्न हा आहे श्रोतांनो, की देवाच्या वचनावर मनन करणे म्हणजे काय. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय ह्यामध्ये एक फार चित्तवेधक वचन आहे. स्तोत्रसंहिता पहिला अध्याय पहिले दोन वचने आपण वाचूया. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. देवाच्या वचनावर सतत मनन करणाऱ्याला धन्य म्हटलेले आहे. मनन करणे म्हणजे त्यावर विचार करणे, पुन्हा पुन्हा त्याची आठवण करून त्याविषयी विचार करणे किंवा त्यावर रवंत करणे. आपणाला ठाऊकच आहे की गाई सकाळी गवत खातात आणि दुपारच्या वेळेस झाडाखाली बसून त्या रवंत करतात. जे गवत त्या सकाळी खातात ते गवत त्या पुन्हा आपल्या तोंडात आणून नीट चावून चघळून खात राहतात आणि त्यालाच आपण रवंत करणे असे म्हणतो. आणि आम्हालाही देवाच्या वचनावर अशाच प्रकारे मनन करावयाचे आहे. देवाचे वचन वाचून ते आपल्या स्मृतीमध्ये नोंदून घ्यायचे आहे आणि मग ते पुन्हा आठवून त्यावर मनन करायचे आहे. जुन्या करारातील आदेश आज अनेक ख्रिस्ती घरांमध्ये कळत नकळत पाळला जातो ही आनंदाची गोष्ट आहे. पवित्र शास्त्रातील वचने किंवा सर्वात आवडते व सर्वांचे आवडते 23वे स्तोत्र मला अनेक घरांमध्ये भिंतीवर लावलेले आढळते. अशा प्रकारे लावलेली वचने फक्त दिखाव्यासाठी नसून ती मननासाठी असतात. शास्त्रातल्या वचनांवर फक्त मनन करावयाचे असते असे नाही, तर त्यातील उतारांवरही मनन करावयाचे असते. अनेक प्रसिद्ध उपदेशक मनन करण्याच्या पद्धतीवर जोर देतात. ज्या उतार्यावर उपदेश करायचा असेल किंवा भाष्य करायचं असेल, तो उतारा पुन्हा पुन्हा वाचून त्यावर मनन करणे फार फायदेशीर असते, असे अनेकांचे अनुभवाने झालेले मत आहे. श्रोत्यानो, मी सुद्धा जेव्हा मला एखाद्या ठिकाणी परमेश्वराचे वचन सांगायचे असते, उपदेश करायचा असतो, तेव्हा मी त्या वचनांवर पुन्हा आणि पुन्हा मनन करते, पुन्हा आणि पुन्हा ती वचने मी वाचते आणि मग पवित्र आत्मा मला ती वचने समजावून सांगतो आणि त्याचे स्पष्टीकरण देतो. अशा प्रकारे मनन करीत असताना अचानक व एकाकी काहीतरी आध्यात्मिक सत्य त्या उतारातून पवित्र आत्मा माझ्यासाठी प्रकट करतो आणि त्यामुळे माझ्या आध्यात्मिक ज्ञानात भर पडते. डॉक्टर हॅरी आयनसाइड यांनी एकदा असे सांगितले की त्यांनी गीत रत्नावर एक उपदेश ऐकला आणि तो त्यांना अजिबात समाधानकारक वाटला नाही. त्यांनी गीतरत्न वाचले आणि गुडघ्यांवर येऊन परमेश्वराला आध्यात्मिक प्रकाशासाठी प्रार्थना केली आणि त्यांनी असे अनेक आठवडे व महिने केले. शेवटी त्या पुस्तकातून त्यांना आध्यात्मिक प्रकाश प्राप्त झाला. गीतरत्नावर डॉ हॅरी आयनसाइड यांनी लिहिलेले भाष्य अनेकांच्या उपयोगी पडते. ते मला स्वतःला दोन कारणांमुळे आवडते. एक तर श्रोतांनो, ते माझ्या मनाला व अंतकरणाला इतर भाषांपेक्षा अधिक समाधानकारक वाटते आणि दुसरे म्हणजे ज्या माणसाने ते लिहिले त्याने त्यावर मनन करण्यात पुष्कळ वेळ घालविला. अनेक श्रोते मला लिहून कळवतात की ते माझा उपासना कार्यक्रम ऐकतात आणि नंतर त्याविषयी एकमेकांशी चर्चा करतात. ते एक प्रकारचे मनन आहे. मला माझ्या स्वयंपाक खोलीमध्ये शास्त्रातली वचने टांगलेली आवडतात, म्हणजे ती वचने सतत नजरेसमोर असल्या कारणाने त्यावर मननही आपोआप होते, किंवा स्वयंपाक करताना एखाद्या चांगल्या उपदेशकाचा उपदेश ऐकणे किंवा शास्त्रातले उतारे कॅसेट प्लेअरवर ऐकणे मला फार आवडते, कारण मी माझ्या हाताने काम करताना देवाच्या वचनांवर मनन करू शकते. मी अनेक तरुण तरुणींना हिंदी सिनेमाच्या गाण्यांवर मनन करताना पाहते. अनेकांना शोकाचा सूर असलेली गाणी ऐकून उदास व्हायला आवडते, किंवा तशी गाणी ऐकून आपणही त्यातल्या वर्णनाप्रमाणे दुःखी, एकाकी, निराश असे आहोत अशी कल्पना ते करतात आणि त्यावर मनन करून अधिक निराश होतात. प्रिय श्रोत्यांनो, असल्या निरर्थक व आत्मिक मानसिक रासाकडे नेणाऱ्या गोष्टींवर मनन करण्याचे काही कारण नाही आणि त्यामुळे काही फायदाही होत नाही. प्रेषित पॉल फिल्पेकरास पत्र 4:8 काय म्हणतो ते पहा. फिल्पेकरास पत्र 4:8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जे काही स्तुती, त्यांचे मनन करा. आणि या ठिकाणी वर्णण्यात आलेले सर्व येशू ख्रिस्ताला लागू पडणारे आहे. अर्थातच आम्ही येशू ख्रिस्तावर आणि त्याच्या वचनावर मनन करावे असे पौलाने येथे सुचवले आहे. श्रोत्यांनो, मननाचा एक फार महत्वाचा फायदा हा होतो की आमच्या मनात येणारे मोह, अकारण काळजा, अस्वस्थता, अशांती यांना मनामध्ये थारा मिळत नाही व देवाच्या वचनाच्याद्वारे देव बापाची मधुर समक्षता आम्हाला आमच्या अंतकरणात खोलवर जाणवते व पापाकडे आमची प्रवृत्ती होत नाही. म्हणूनच स्तोत्रकर्ता एका स्तोत्रात म्हणतो, तशी प्रार्थना आम्ही करायला हवी की हे परमेश्वरा, माझ्या हातून पाप होऊ नये म्हणून तुझे वचन माझ्या हृदयावर कोरून ठेव. श्रोत्यानो, प्रभू येशूने त्याच्या वचनाच्या प्रकाशात चालणाऱ्यांविषयी म्हटले की ते अंधारात चालणारच नाहीत. देवाच्या वचनावर मनन करण्याचा हा एक फारच मोठा फायदा आहे. पवित्र शास्त्रावर मनन करण्याचा दुसरा मोठा फायदा हा आहे की आमचे जीवन फलदायी बनते. स्तोत्रकर्ता पहिल्या स्तोत्राच्या 3 म्हणतो, पहिले स्तोत्र 3 जो रात्रंदिवस देवाच्या वचनावर, नियमशास्त्रावर मनन करतो, तो जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. पवित्र शास्त्र अगणित प्रकारे आमच्या जीवनासाठी उपयुक्त आहे, कारण ते आम्हाला जीवन देणाऱ्या आमच्या निर्माणकर्त्या यहोवा देवाचे वचन आहे आणि म्हणूनच त्याच्या प्रतिमेत घडलेल्या आम्हा प्रत्येकाला त्याच्या मुखातून बाहेर पडणारे वचन अत्यावश्यक आहे. सैतानाने येशूची रानात परीक्षा घेताना म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंड्याच्या भाकरी व्हाव्यात अशी आज्ञा कर. तेव्हा प्रभू येशूने त्याला जुन्या करारातून उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रिय श्रोत्यांनो, आम्हाला जगण्यासाठी पवित्र शास्त्राची म्हणजे देवाच्या वचनाची गरज आहे. पवित्र शास्त्र आमच्यासाठी आध्यात्मिक अन्न किंवा स्वर्गीय मानणं आहे. ते आमच्यासाठी जड आहारासारखे आहे आणि जड आहार पचविण्यासाठी आम्हाला आमची पचनशक्ती सशक्त बनवावी लागते, होय ना श्रोत्यांनो? आणि ती सशक्त बनवायची असेल तर जडान्न थोडे थोडे ग्रहण करून पचनशक्तीला त्याची सवय करावी लागते. तसेच पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे आहे, त्यासाठी आम्हाला मननाची गरज आहे. शास्त्र भागावर मनन करण्याची आम्ही स्वतःला सवय लावून घेऊ शकतो आणि अशा सवयीनेच पुढे पवित्र शास्त्रातले कठीण उतारे आत्मसात करू शकतो, कारण आमच्या या प्रयत्नांची दखल पवित्र आत्मा घेतो व आम्हाला त्याचे अर्थ प्रकाशन करतो. आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यापूर्वी काही महत्वाच्या व प्राथमिक पायऱ्यांचा ह्या दिवसांमध्ये विचार करीत आहोत. आणि श्रोत्यांनो, मनन करणे ही त्यातली चौथी पायरी आहे. आजकाल मनन करणे ही महत्वाची गोष्ट मंडळात जवळजवळ विसरूनच गेलेले आहेत. अनेक लोक रोजच्या भक्तीसाठी असलेल्या पुस्तकातून एखादा उतारा वाचतात आणि त्यांचे मनन तिथेच थांबते. तो वाचल्यानंतर थोड्याच वेळात आपण काय वाचले हेही आपण विसरून जातो. खरे सांगायचे श्रोत्यांनो, तर अनेक घरांमध्ये दूरचित्रवाणीमुळे लोक पवित्र शास्त्रावर मनन करणे टाळतात किंवा सोयीस्करपणे विसरतात. दूरचित्रवाणीमुळे अनेक कुटुंबांचे आध्यात्मिक जीवन बदलत चालले आहे आणि देवाच्या वचनावर मनन करण्याच्या अभावामुळे अनेक मंडळ्या अनेक जीवने आध्यात्मिक जीवनामध्ये थंड होत आहेत. पवित्र शास्त्रात एक सुंदर घटना एका मनन करणाऱ्या व्यक्तीविषयी नोंदलेली आहे. ती नवीन करारातील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून आम्हाला वाचायला मिळते. या घटनेच्या संदर्भात श्रोत्यांना आपण काही वचने आता वाचणार आहोत. प्रेषितांची कृत्ये 8:28-32 वचने आपण वाचूया. प्रेषितांची कृत्ये 8:28-32 वचने. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, तू जाऊन त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचित आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, कोणी मार्ग दाखविल्याखेरीज मला कसे समजणार? मग त्याने फिलिपाला आपल्या जवळ येऊन बसाव्यास वर बोलाविले. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा. त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते तसा तो आपले तोंड उघडीत नाही. श्रोत्यानो, इथिओपियन अधिकारी एरुश्लेमेस उपासनेकरिता आला होता आणि परत जाताना रथात बसून तो यशया संदेष्टाचा ग्रंथाचा 53 अध्याय वाचत होता. तो त्या उताऱ्याचा अभ्यास करीत होता पण त्याला त्या उताऱ्याचा अर्थ समजत नव्हता. हा देवाचे वचन वाचणारा त्याचा अभ्यास करणारा माणूस होता आणि त्याच्या या प्रयत्नांना देवाचा आत्मा सहाय्य करणार होता. या इथिओपियन अधिकाऱ्याला त्या उताऱ्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी पवित्र आत्म्याने येशूचा शिष्य फिलिप याला त्याच्याकडे आणले आणि नंतर आपण प्रेषितांची कृत्ये 8 आणि 35 वचनात वाचतो. प्रेषितांची कृत्ये 8:35 वचन, तेव्हा फिलिपाने बोलाव्यास आरंभ केला व ह्या शास्त्र लेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. पुढील काही वचनांमधून आपण वाचतो की त्या हपशी षंढाने किंवा इथिओपियन अधिकाऱ्याने फिलिप्पाकडून स्वतःचा बप्तिस्मा करून घेतला आणि नंतर फिलिप त्याच्यापासून निघून गेल्यानंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत गेला. श्रोत्यानो, देवाच्या वचनावर मनन केल्याने त्याला देवाच्या आत्म्याने फिलिप्पाद्वारे अर्थ स्पष्ट करून दिला आणि एक नवे जीवन त्याला प्राप्त झाले आणि तो हर्षित झाला. कापावयास नेण्यात आलेल्या देवाच्या कोकऱ्याविषयी तुम्ही कधी मनन केले आहे काय? तो कोण होता? तो स्वर्गातून आला आणि जे आम्ही बहकलेल्या मेंढराप्रमाणे होतो त्या आमच्याशी तो समरूप झाला आणि प्रभू परमेश्वराने आम्हा सर्वांचे पापे त्याच्यावर लादली. या गोष्टींवर तुम्ही कधी मनन केले आहे काय? त्या इथिओपियन अधिकाऱ्याने केले. त्याच्या या अनुभवानंतर या अधिकाऱ्याने काय केले असावे याचे अनेक अंदाज बांधण्यात आलेले आहेत, परंतु परंपरा आम्हाला सांगते की तो आपल्या देशात परत गेला आणि त्याने कॉप्टिक मंडळी स्थापन केली. तसे असेलही आम्हाला त्याविषयी नक्की माहिती नाही, परंतु विशेष गोष्ट ही आहे की तो देवाच्या वचनाचे मनन करीत चालला होता आणि त्याला त्याचा अर्थ समजल्यावर त्याविषयी तो हर्ष करीत गेला. श्रोत्यानो, खरोखर जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनांवर मनन करतो, ती वचने वाचतो, त्या वचनांना आम्ही ग्रहण करतो तेव्हा आम्हाला एक विशेष आनंद प्राप्त होतो. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे पवित्र वचन कार्यरत होते आणि मग आमचे जीवन परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे परिवर्तित होत जाते. मला माहीत नाही की आपण परमेश्वराचं वचन कितपत वाचता, त्यावर मनन करता, त्याचा अभ्यास करता किंवा नाही. होऊ शकतं की आपण प्रतिदिवशी वचन तर वाचता परंतु ते वचन आपणाला कळत नाही, समजत नाही. वाचायचे म्हणून आपण वाचता, त्यावर आपण मनन करीत नाही आणि त्या वचनांना आत्मसात आपण करू शकत नाही. श्रोत्यानो, निराश होऊ नका, हिम्मत सोडू नका. प्रार्थनापूर्वक वचन वाचा, प्रार्थनापूर्वक त्यावर मनन करा आणि बघा परमेश्वराचा पवित्र आत्मा ते वचन आपणाकरिता कशा प्रकारे स्पष्ट करतो आणि कशाप्रकारे ते वचन आपल्या जीवनामध्ये कार्यरत होते. पवित्र शास्त्रातील वचनांवर मनन केल्यामुळे जी आध्यात्मिक सत्य आम्हाला समजतात व आम्ही ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो त्याद्वारे आमचे आध्यात्मिक जीवन फलदायी बनते आणि त्याद्वारे आमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव होते. आणि याविषयी इथियोपियन अधिकाऱ्याचे आपण आताच वाचलेले उदाहरण अगदी योग्य आहे. मननाचा दुसरा फायदा हा आहे श्रोत्यानो की देवाचे वचन आमच्या हृदयात कोरल्या जाते आणि त्यामुळे आमची पापाकडे प्रवृत्ती होत नाही, कारण तसा मोह समोर येताच पवित्र आत्मा आम्हाला त्याविरुद्ध त्या वचनांच्याद्वारे धोक्याचा इशारा देतो आणि आम्हाला त्या मोहापासून परावृत्त करतो. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर ह्या विषयामध्ये आपले मार्गदर्शन करू.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिन कोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.